विविध भारती पुणे, पूजा दीक्षित सादर करीत आहे पुणे वृत्तांत. विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संपला. अखेरच्या दिवशी सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी प्रचारसभा, प्रचार फेरी, दुचाकी फेरी, कोपरा सभा आणि प्रत्यक्ष संपर्क साधत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर आणि बारामतीमध्ये जाहीर सभा घेतली. प्रामाणिक कामाला आणि विकासाला मत द्या असं आवाहन अजित पवार यांनी केलं. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौंड इथं प्रचारसभा घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी आज भोर आणि बारामतीमध्ये जाहीर सभा घेतली. बारामतीमधल्या आपल्या सांगतेच्या प्रचारसभेत शरद पवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. कोथरूड विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांनी आज प्रचार फेरी काढली. निवडून आल्यावर बालेवाडी परिसरात 800 खाटांचं सुसज्ज रुग्णालय उभारण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. पर्वती मतदारसंघात महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार अश्विनी कदम यांनी गुलटेकडी मार्केट यार्ड परिसरातील व्यापाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. काँग्रेसचे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेत कर्नाटक, तेलंगण आणि हिमाचल प्रदेश इथल्या काँग्रेस सरकारनं दिलेली आश्वासनं खरी करून दाखवली असं सांगितलं. केंद्रीय पर्यटन मंत्री आणि भाजप नेते गजेंद्रसिंग शेखावत यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. पुण्यातील ऐतिहासिक वारसा देशातील पर्यटन केंद्राशी जोडला जाईल. राज्यातील 11 किल्ले जागतिक वारसा स्थळ होण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. पुण्यातील शिवसृष्टी प्रकल्पालाही राज्य सरकारनं मदत केली असून पर्यटनाच्या दृष्टीनं पुणे आगामी काळात अधिक वेगानं विकसित करण्यात येईल असं शेखावत यांनी सांगितलं. स्वातंत्र्य मिळाल्यापासून काँग्रेसनं देशात फूट पाडा आणि राज्य करा या तत्वावर काम केलं आहे असा आरोप शेखावत यांनी केला. दरम्यान येत्या बुधवारी 20 तारखेला होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदार यादीत नाव असल्यास मतदार ओळखपत्र किंवा भारत निवडणूक आयोगानं मान्य केलेल्या 12 पुराव्यांपैकी एक दाखवून मतदान करता येईल. मतदार यादीत नाव नसेल तर संबंधित व्यक्तीला मतदान करता येणार नाही असं जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. मतदार यादीत नाव नसल्यास नमुना क्रमांक 17 अर्ज भरून आणि आपलं मतदार ओळखपत्र दाखवून मतदान करता येणार असल्याचा दिशाभूल करणारा संदेश व्हॉट्सअपद्वारे पसरवला जात आहे असं निवडणूक प्रक्रियेविषयीचे चुकीचे संदेश अफवा पसरवल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही जिल्हा निवडणूक प्रशासनानं दिला आहे. पिंपरी चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 5 अशा एकंदर 15 मतदान केंद्रांवर महापालिकेच्या वतीनं हरित मतदान केंद्र ही संकल्पना राबवण्यात येत आहे. या मतदान केंद्रांवर खास मतदारांसाठी विविध पाम प्रजाती, शोभिवंत झाडं, फळझाडं, आयुर्वेदिक औषधी वनस्पती अशा विविध वनस्पतींची माहिती देणारं प्रदर्शन भरवण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त आणि प्रशासक शेखर सिंह यांनी दिली. निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक यंत्रणा तसंच विविध संस्था संघटना देखील अनेक उपक्रम राबवत आहेत. महिलांचा मतदानातील टक्का वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनानं 5 पेक्षा जास्त मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी पाळणाघर तयार करण्याचं नियोजन केलं आहे. 2000 पेक्षा जास्त ठिकाणी ही पाळणाघरं असतील. यामध्ये पिण्याचं पाणी, खेळण्यांबरोबरच बाळाला आवश्यकतेनुसार पोषक आहार देखील उपलब्ध असेल. लघु उद्योजकांच्या घेभरारी समूहातर्फे घेभरारी करू मतदान भारी हे मतदान जागृती अभियान राबवण्यात आलं. मतदान करून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला घेभरारीच्या केंद्रांवर सकाळी 11 वाजेपर्यंत मोफत चहापान आणि नाश्ताही दिला जाणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या स्वारगेट भागातील वाहतूक व्यवस्थेत उद्या आणि परवा बदल करण्यात येणार आहे. गणेश कला क्रीडा मंच परिसरातील मतदान केंद्रातून मतपेट्या तसंच अन्य साहित्य पीएमपीएमएलनं वितरित करण्यात येणार असल्यानं या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस आयुक्त अमोल झेंडे यांनी दिली. महाराष्ट्र राज्य प्रौढ टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेनं प्रौढांची राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धा पुण्यात पार पडली. यात पुण्याच्या अजय कोठावळे यांनी 59 वर्षावरील गटात विजेतेपद पटकावलं. 79 वर्षांवरील पुरुष गटात पुण्याचे सुबोध देशपांडे तर 69 वर्षावरील महिला गटात मनीषा बोडस यांनी विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली. या स्पर्धेत राज्यभरातील जवळपास 350 खेळाडू सहभागी झाले होते. हवामान. पुणे आणि परिसरात उद्या आकाश मुख्यतः निरभ्र असेल. किमान तापमान 15 अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.